स्तोत्र संहिता अध्याय 11 मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र। मी परमेश्वराचा आश्रय केला आहे, तर मग तुम्ही माझ्या जीवाला असे का म्हणता की तू पक्षाप्रमाणे आपल्या डोंगराकडे उडून जा? कारण पहा, दुर्जन धनुष्य वाकवीत आहेत, सरळ मनाच्यांना अंधारात मारावयासाठी दोरीला तीर लावित आहेत। आधारस्तंभच ढासळले तर नीतिमान काय करणार? परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे। त्याचे नेत्र मानवास पाहतात, त्याच्या पापण्या त्यास अजमावितात। परमेश्वर नीतिमानाला कसास लावितो? त्याला दुर्जनाचा व अतताई माणसाचा वीट येतो। दुर्जनांवर तो पाशावर पाश टाकील, अग्नी गंधक व दाहक वारा यांचा प्याला त्यांच्या वाट्यास येईल। कारण परमेश्वर न्यायी आहे, त्याला नीतिमत्व प्रिय आहे, सरळ असलेल्याला त्याचे दर्शन होईल।